नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची दणदणीत बहुमताकडे वाटचाल. भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्र दालनाचं उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन. खरडलेल्या शेतजमिनीसाठी आवश्यक गौण खनिज मोफत पुरवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं आज मुंबईत राहत्या घरी वार्धक्यानं निधन. आणि कोलकाता कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 159 धावांवर संपुष्टात. आता सविस्तर बातम्या. बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएची दणदणीत बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या कलानुसार विधानसभेच्या 243 जागांपैकी 200 अधिक जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षानं आतापर्यंत 35 जागा जिंकल्या असून 55 जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. संयुक्त जनता दलानं 24 जागांवर विजय मिळवला तर 59 उमेदवार आघाडीवर आहेत. लोक जनशक्ती पार्टीनं 2 जागांवर विजय मिळवला असून त्यांचे 17 उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीचे उमेदवार अवघ्या 32 जागांवरून आघाडीवर असून यामध्ये राजदनं 6 जागा जिंकल्या असून 20 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेस पक्षाला 1 जागेवर विजय मिळाला असून 5 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. इतर पक्षांमध्ये मजलिस ए इत्यादुल उल मुसलमीन एमआयएम पक्षानं 4 जागा जिंकल्या असून 1 जागेवर आघाडी मिळवली आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला 1 जागा मिळवता आलेली नाही. दरम्यान या विजयाबद्दल एनडीएच्या नेत्यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत.
हा सुशासनाचा विजय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हा जनादेश आपल्याला जनता जनार्दनाची सेवा करण्याची तसंच नव्या संकल्पांसह काम करण्याची शक्ती देईल असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या विजयाबद्दल एनडीएच्या सर्व घटक पक्षांचं अभिनंदन करत बिहारच्या जनतेचे आभार मानले. बिहार निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या या विजयाबद्दल छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भारतीय जनता पक्षाकडून जल्लोष करण्यात आला. जालना जिल्ह्यातही जाफराबाद इथं माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांच्या गजरात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.
राज्यातील स्टार्टअप, बचत गट आणि एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत उत्पादित वस्तूंना हक्काची बाजारपेठ तसंच छोट्या उद्योगांच्या व्यापार वाढीसाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचं उद्घाटन सामंत यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. हे दालन राज्याच्या विकासाला नव्या दिशा देईल असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला. सामंत यांनी दालनातील सहभागी सर्व स्टॉलची पाहणी करून स्टॉलधारकांशी संवाद साधत त्यांच्या उत्पादनांची माहिती घेतली. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं नागपूर इथं येत्या 28 नोव्हेंबरपासून सचिवालयाचं कामकाज सुरू होत आहे. त्यादृष्टीनं निवास आणि कार्यालयीन व्यवस्थेसंदर्भातील सर्व कामं तातडीनं पूर्ण करावीत अशा सूचना विधानमंडळाचे सचिव डॉ विलास आठवले यांनी दिल्या आहेत. नागपूर इथं अधिवेशन व्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. अतिवृष्टी आणि पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनी पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरुम आदी मोफत पुरवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महसूल विभागानं याबाबतचं परिपत्रक आज जारी केलं. यासाठी माती, गाळ, मुरुम आदी गौण खनिजांवरील स्वामित्व धन माफीच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 5 ब्रास गौण खनिजांच्या वापरासाठी स्वामित्व धनातून सूट मिळेल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्य सरकारनं नेमलेल्या त्रिभाषा समितीची आज पुणे विभागाची बैठक पार पडली. शिक्षण अधिकाऱ्यांसह कलाकार, कलावंत, साहित्यिक, शिक्षण तज्ज्ञ, सर्वसामान्य पालकांनी या बैठकीत सहभाग घेतला.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर पंडित नेहरू यांना अभिवादन केलं. नवी दिल्लीतल्या शांतिवन या नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी आदरांजली अर्पण केली. आजचा दिवस बालदिन म्हणूनही साजरा केला जातो. त्यानिमित्त आज देशभर विविध उपक्रम पार पडले. राष्ट्रपती भवनातल्या कल्चरल सेंटरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध शाळा आणि संस्थांमधल्या बालकांशी संवाद साधला. साहित्य अकादमीचे बालसाहित्य पुरस्कार आज नवी दिल्ली इथं प्रदान केले जात आहेत. मराठी बालसाहित्य श्रेणीत सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या कविता संग्रहाला यंदा गौरवण्यात येत आहे. मुंबईत राजभवन इथं राज्यपालांचे सचिव, अधिकारी आणि कर्मचारी यांनीही पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र हिंदी विद्यालय पंडित नेहरू यांना अभिवादन करण्यात आलं. अनंत भालेराव विद्यामंदिर माध्यमिक शाळेत पंडित नेहरू तसंच अनंतराव भालेराव यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं आज मुंबईतल्या त्यांच्या घरी वार्धक्यानं निधन झालं. त्या 98 वर्षांच्या होत्या. त्यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत.
24 फेब्रुवारी 1927 रोजी लाहोर इथं जन्मलेल्या कामिनी कौशल यांनी 1946 साली प्रदर्शित झालेल्या नीचानगर या चित्रपटापासून आपल्या सिने कारकिर्दीला सुरुवात केली. हा चित्रपट कान चित्रपट महोत्सवात त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता. त्यानंतर 1948 साली दिलीप कुमार यांच्यासोबतचा नदिया के पार, राज कपूर यांच्यासोबतचा आग तसंच देवानंद यांच्यासोबतच्या शायर या चित्रपटापासून ते 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खान यांच्या लालसिंग चड्ढा या चित्रपटापर्यंत कामिनी कौशल यांनी विविध भूमिका साकारल्या. 90च्या दशकात त्यांनी दूरदर्शनवरून लहान मुलांसाठी चांद सितारे या कळसूत्री बाहुल्यांच्या कथा मालिकेसह खेल खिलौने, चंदामामा, हरिभरी फुलवारी आदी मालिकांचं सादरीकरण केलं. कामिनी कौशल यांनी मुलांसाठी लिहिलेल्या कथा अनेक बालमासिकांमधून प्रसिद्ध झाल्या. कामिनी कौशल यांच्या निधनामुळे अभिनय क्षेत्रातल्या एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
कोलकाता इथं इडन गार्डनमध्ये आजपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 159 धावात गुंडाळला. पाहुण्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचे फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकले नाहीत. जसप्रीत बुमराहनं अवघ्या 27 धावा देत 5 बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 तर अक्षर पटेलनं 1 गडी बाद केला. आजचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात 1 बाद 37 धावा झाल्या होत्या. यशस्वी जयस्वाल 12 धावांवर तंबूत परतला तर KL राहुल 13 आणि वॉशिंग्टन सुंदर 6 धावांवर खेळत आहेत. राज्यात उद्यापासून सोयाबीन, मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू होणार असून बीड इथं 23 केंद्रांवर ही खरेदी होणार आहे. दरम्यान जिल्ह्यात 13 नोव्हेंबरपर्यंत 11,142 शेतकऱ्यांनी उडीद सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी SD भोसले यांनी दिली. शेतमाल विक्रीसाठी कागदपत्रांसह खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या 64व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धा नांदेड इथं येत्या 16 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. नांदेडसह परभणी जिल्ह्यातील विविध संघांचे प्रयोग या केंद्रावर सादर होणार आहेत. रविवारी 16 नोव्हेंबर रोजी अष्टविनायक कला, क्रीडा आणि सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं उद्रेक या नाटकाने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 17 नोव्हेंबरपासून कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबवली जाणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संपूर्ण तर शहरी लोकसंख्येतील जोखीमग्रस्त भागात हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 4,500 कर्मचारी तसंच 450 पर्यवेक्षक यांच्या मार्फत ही मोहीम राबवली जाणार असल्याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कळवलं आहे. बीड जिल्ह्यात विविध भागात 900 जनावरांना लंपी आजार झाला असून 58 जनावरांचा मृत्यू झाला आहे. या गंभीर स्थितीत प्रतिबंधात्मक उपाययोजना करून तातडीनं नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची दणदणीत बहुमताकडे वाटचाल. भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्र दालनाचं उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन. खरडलेल्या शेतजमिनींसाठी आवश्यक गौण खनिज मोफत पुरवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं आज मुंबईत राहत्या घरी वार्धक्यानं निधन आणि कोलकाता कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 159 धावात संपुष्टात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र 7:10 नमस्कार.